नमः ओम विश्व
हरे
श्री प्रभुपाद की श्री जयानंद प्रभु की टुडे इज वेरी ऑस्पिशियस डे ऑफ डिसअपीयरेंस डे ऑफ हिज ग्रेस जयानंद प्रभु हरि सो आपण आजच्या दिवशी जे आहे हे श्रीमद भागवत श्लोकाचं अध्ययन करत आहे. तर जो अंधारामध्ये आहे त्याला प्रकाशाचा शोध घेण्याचं उत्कंठा पाहिजे, कारण प्रकाशात आल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी आपण समजू शकत नाही. समजा आपण अंधारामध्ये बसलेले आहेत. हां हरे कृष्ण प्रभूजी तुमच्या लक्षात आहे. हरे कृष्ण मराठी लक्ष ओके. म्हणून आपण अंधारामध्ये आहेत तर आपल्याला अंधारामध्ये काही कळणार नाही. इथे टेबल आहे, ते माईक स्टँड आहे, तर आपल्याला कशाची गरज आहे? प्रकाशाची गरज आहे. प्रकाशामध्ये आपल्याला एकतर आपण स्वतःला पाहू शकतो की मी कसा आहे, माझा हात आहे, शर्ट आहे, स्वतःला पाहू शकतो. त्याचबरोबर आपण आपल्या आसपासचं सगळं परिसर पाहू शकतो की हे नेमकं कसं आहे, भिंत आहे इकडे असं प्रकारचं. अंधार असेल तर आपण काही पाहू शकत मग. आणि नंतर आपण हे प्रयत्न करू शकतो की हे प्रकाश यायलं कुठून, है ना. प्रकाशामुळे आपण तीन गोष्टी पाहू शकतो. एक तर स्वतःला पाहू शकलो मी कसं आहे, नंतर आपण आपलं परिसर पाहू शकतो की हे माझ्या आसपासचं जग जे आहे ते कसं आहे, आणि तिसरं आपण कोणाला पाहू शकतो की हे प्रकाश कुठून आलं त्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. कारण ते घेण्याकरता आपण आपल्या प्रकाशाची गरज आहे. पण आपण अंधारामध्येच आहे तर आपल्याला प्रकाशाचा स्रोत कसा आहे हे कधी सापडेल का? जर प्रकाशाचं स्रोत सोर्स फ्रॉम विच लाईट इज एमिनेटिंग, सोर्स स्रोत म्हणजे लाईट सोर्स, सोर्सकडे जर जायचं आहे तर मध्ये तुम्हाला लाईटच्या मधूनच जावं लागेल ना. समबडी इज इन द डार्कनेस, कॅन यू अप्रोच द सोर्स ऑफ द सनलाईट? हा अंधारामध्ये आहे तर तो सूर्याकडे जाऊ शकतो. विचार केलं कधी? समजा सूर्याकडे जायचं म्हणजे काय करायचं? सूर्याकडे जायचं म्हणजे प्रकाशाकडे जायचं. तुम्ही सूर्य पाहायला गेले म्हणजे प्रकाश पाहावाच लागणार, नंतर सूर्य पाहिलं. तर हे लॉजिक महत्त्वाचं की मनुष्य जन्म जे आहे हे भगवत साक्षात्कार की नेमकं भगवंत आहे की नाही, फर्स्ट क्वेश्चन आपण विचारलं पाहिजे की देव आहे की नाही, है की नाही. मग त्याला ज्याला हा प्रश्न पडतो तो या मार्गामध्ये प्रगती करतो. मग भगवंत आहे तर मग भगवंताला मी कसं प्राप्त करू शकतो, कसं काय भगवंताचं हे कार्य चालू आहे ह्याचं संपूर्ण ज्ञान अवगत करण्याचा प्रयत्न करत राहणं हे भक्ताचे कर्तव्य आहे. कारण काय, भगवंत कसे आहेत? अनंत आहेत. कृष्णा इज अनलिमिटेड, अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम. कृष्ण कसं आहे? अनंत आहे. अनंत म्हणजे कसं? अनलिमिटेड. तर कोणी असं म्हणू शकत नाही की नाव आय हॅव ऑप्टेन कृष्णा कम्प्लिटली, आय एम सॅटिस्फाईड, मला आता देवाचं खूप ज्ञान झालं, असं कधी म्हणू शकतो का आपण? बाकी क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणू शकता आता मला खूप झालं, आता बस झालं, बस ठीक आहे, बी एस सी झालं, आता खूप झालं, हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर खूप झालं. पण भगवंताच्या साक्षात्काराला काय लिमिट आहे का? नाही. अनंत म्हटलं भगवंताला, काय म्हटलंय? अनंत म्हटलं की भगवंत असे विस्तृत आहेत की जेवढं आपण भगवंताविषयी ज्ञान जाणू तेवढं कमीच पडणार. असं म्हणतात की भगवंताचं जे ज्ञान आहे ते सारखं विस्तार पावत असतं, भगवंताचं जे रूप आहे ते पण सारखं विस्तार पावत असतं. म्हणून तर मोठे मोठे वैज्ञानिक पण आता गोंधळून झाले, ते बघायलेत, अभ्यास करायला अभ्यास करायला, अरे त्यांना वाटलं की 9 ग्रह होते ना, 9 ग्रह, नंतर म्हणजे 9 नाही आता 11 आहेत, कोणी म्हणाले 15 आहेत. त्यांना वाटायला वाढतच चाललंय, चष्मा बरोबर आहे की नाही, की शंका आली त्यांना आपला, कदाचित पहिले सगळे होते आपल्याला दिसलेच नव्हते, आहे की नाही. असं होऊ शकते ना. शोध म्हणजे काय? ऑलरेडी तिथं होतं संशोधन, रिसर्च ऑलरेडी, सर ट्रूथ वॉज देअर. तर हे शास्त्रज्ञ पण कन्फ्यूज होत आहेत की नेमकं सत्य काय. कारण काय की युनिव्हर्स पण एक्सपांड व्हायले, सृष्टी पण काय होत चाललेली, वाढत चाललेली, तसं भगवंत पण असे सारखे विस्तार पावत असतात. आणि त्यामुळे कोणी पण भगवंताला जाणू शकत परिपूर्णरित्या. वायो रथापि मनसो मुनिपुंगवाना सोप्यस्ती यत प्रपिदसी अचिंत्य तत्वे. की बरेच ऋषी मुनी वाऱ्याच्या वेगाने प्रयत्न करतात, वाऱ्याच्या वेगाने, वायो रथापि, तरी पण ते भगवंताला जाणू शकत. मग भगवंताला जाणण्याकरता विधी काय ते आपण जाणण्याकरता इथं आले. तर भागवत विधी जी आहे ही अवरोह पंथ आहे. पूर्वीचे जे आचार्य आहेत त्यांनी भगवंताला ऑलरेडी प्राप्त केले. जसं यशोदा माई आहे, तिने भगवान कृष्णाला आपल्या दोरीने बांधून टाकले. यशोदानंदन कृष्णाचं एक नाव काय, यशोदानंदन. ही इज गिव्हिंग प्लेजर टू मदर यशोदा. त्यामुळे मोठे मोठे तत्वज्ञानी पण बिल्डर होतात की असं कसं भगवंत आहे की जो आपल्या आईच्या भीतीने घाबरून जातो आणि त्याची आई त्याला दोरीने बांधू शकते. भगवंत तर संपूर्ण विश्वाचं काय आधार आहे, संपूर्ण विश्वाचं स्रोत आहे. मग त्या विश्वामधली एक दोरी आहे ती कुठून तयार झाली असेल, भगवंतानीच तयार केली. मग ती दोरीने भगवंत कसे काय बांधता आले, ज्या भगवंतानी दोरी तयार केली त्या दोरीने भगवंताला कसं बांधायचं, आहे की नाही, अशक्य आहे, अशक्य नाही. याचा अर्थ एक तर दोरी मोठी आहे, नाहीतर ते ज्याला बांधलं ते भगवंत नाही, असं कन्फ्यूज होत. मोठे मोठे दार्शनिक जे आहेत, दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफर, खूप अभ्यास करणारे लोक, ते पण गोंधळून जातात भगवंताचं मूळ स्वरूप जाणण्याकरता. म्हणून असं म्हणलेलं आहे की नासो ऋषी यस्य मतम न भिन्नम धर्मस्य तत्त्वम निहितम गुहाय महाजनो येन गथासु. जे आपण जर मनाने तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न, प्रत्येकाने आपलं आपलं तर्क लावलं तर आपण कन्फ्यूज होऊन जाऊ. कारण आपल्याला प्रकाशाचा मार्ग करून सूर्यापर्यंत जायचं तर आपण पोहोचणारच नाही आपल्या आपल्या तर्काने. आणि वाटेमध्ये तुम्हाला अनेक ऋषी मुनी सापडतील. नासो ऋषी, प्रत्येक जण आपलं आपलंच मत सांगेल. नासो ऋषी यस्य मतम न भिन्नम, वेगवेगळं मत असते. मग आपण सारखं कन्फ्यूज होऊ, अगोदरच देवाच्या मार्गाला कोणी येत नाही, हे की नाही. बरेच लोक म्हणतात कुणी पाहिले, खा प्या मजा कर, यावत जीवेत सुखम जीवेत, यावत जीवेत सुखम जीवेत, जेवढं जगणं आहे तेवढं कसं जगा, सुखाने जगा. मग कोणी म्हटलं पैसेच नाही, ऋणम कृत्वा कर्ज करा, बँकवाले तयार आहेत कर्ज द्यायला, ऋणम कृत्वा. पण घृतम प्रिय, खायचं मात्र चांगलं मस्त पंचपक्वानं खाय, काही नाही कर्ज आहे काय हरकत नाही. पण कारण काय, लॉजिक काय त्यांचं, ते म्हणतात की भस्मीभूतस्य देहस्य समजा तुम्ही मेलात मग काय करतील, तुम्हाला जाळून टाकतील. जाळल्यानंतर काय होईल, भस्मीभूतस्य देहस्य तुमचं काय होऊन जाईल, राग होऊन जाईल. मग कुतः पुन्हा राग म्हणून होईल. मग राग झाल्यावरती कोणी पाहिले, कोणी जन्मलेलं पाहिले कोणी, आपला आजा मेला, पंजा मेला, बाजूवाला काका मेला, कोणी आला का पुन्हा, नाही. मग पुन्हा कुतः पुन्हा राग म्हणून होईल. असे जे लोक आहेत ते कसे आहेत, ते एकतर हेडॉनिस्ट, डोकं डोळे विकून उडी मारायचं काय होत, कारण काय, नाहीतरी आपल्या हातात फारसं काही नाही, आहे तोपर्यंत मजा करून घ्या, असं जे वृत्ती आहे. तसे लोक बरेच सापडतात की उद्या काय होईल ते होईल, आज मजा आहे ना, आज आपण एन्जॉय करतो. पण ते जे लोक आहेत हे कॉन्शियसनेसच्या एकदम निम्न स्तरावर, चेतनेच्या एकदम निम्न, जसं लहान मुलं असतात त्याला काय, त्याला खायला मिळालं की ते खुश, जास्त चेतना विकसित नसतं. पण एखादं बकरा आहे किंवा एखादं आहे तर ते पण तसं असतं, अज्ञानी असतं. त्याला उद्या मारणार आहे तिथे कत्तरखाण्यामध्ये कत्तर व्हायली बाजूच्या बकऱ्यांची, तर तो बकरा आपला तिथे टक्कर खेळण्यामध्ये, त्या बकरीच्या अंगावर उड्या मारण्यामध्ये, ही इज हॅपी. हा, त्याला कळत नाही की पुढे मारतात, ॲज लॉंग ॲज हिज बेली इज फिल्ड इज हॅपी. ठीक आहे. म्हणून काही काही लोक कसे असतात, निव्वळ प्राणी स्तरावर असतात, निव्वळ प्राणी हे आहेत मनुष्य, निव्वळ प्राणी स्तरावरती बस खूप खायचं मग तृप्तता, जसं इंद्रियाला जसं त्याला डिमांड वाटेल तसं तसं इंद्रिया तृप्त करत जायचं, देन ही फील्स आय एम हॅपी. पण जो विकसित चेतनेचा व्यक्ती आहे त्याला कळतं की काही वेळानंतर हे आनंद टिकत नाही, है ना. खाल्ल्यानंतर किती वेळ आनंद वाटतो आपल्याला, तो भूक आहे तोपर्यंत. आज मेन प्रॉब्लेम जेवणाचा नाही आहे, सगळ्यांकडे जेवायला भरपूर आहे तरी लोक सॅटिस्फाईड नाही. ह्याचं कारण काय की पोटाची भूक भागल्याने मनुष्याला तृप्तता मिळत नाही. आपण ह्या शरीराच्या पलीकडे कोणीतरी, आणि मग त्या ठिकाणी ज्याला जो त्या स्तरापर्यंत येतो मग तो जो आहे हा जडानंदाच्या पलीकडे जातो. मग बरेच लोक मेंटल स्पेक्युलेशन, मानसिक तर्कावरती येत, मग ते काय करतात, वेगळ्या प्रकारची कविता, वेगळ्या प्रकारची इजम, वेगळ्या प्रकारची तत्व याच्याकरता करता आपलं जीवन त्याग करून टाकतात. मग ते इंद्रियाकरता प्रयत्न करत नाहीत, पण ते एखाद्या आयडियोलॉजी करता, एखाद्या आपल्या ध्येया करता, प्राण त्याग करून टाकायचा. काय करून टाकतात? प्राण त्याग करून. तर त्यांना शरीराला कष्ट होतात, मात्र कशाला आनंद होतो? त्यांच्या मनाला आणि बुद्धीला आनंद होतो. परंतु आपलं जे अस्तित्व आहे हे केवळ मानसिक किंवा बुद्धीच्या स्तरावर नसून त्याच्या पलीकडचं, आणि ते जाणण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून त्याकरता सायमल्टेनियसली आपल्याला स्वतःलाही जाणलं पाहिजे आणि ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला पण जाणलं पाहिजे. हा मुद्दा तुम्हाला मान्य ऍक्सेप्टेड प्रभूजी, ठीक आहे, की स्वतःला आपण जाणलं पाहिजे आणि सृष्टीच्या निर्माण करणाऱ्याला पण जाणलं पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे बाबा कोण आहे असं, हे ना, मी जन्मलो, कोणी मला जन्म दिलं, हे की नाही, काय कारण होतं, हे पृथ्वीला कोणी तयार केलं, हे पाणी कोणी तयार केलं, हे हवा कोणी तयार केलं, असं प्रश्न पडलं पाहिजे. आहे नाही तर मी आलो मग आहे म्हणून आता याचं मजा करायचं, गेल्यानंतर कुठं जावं लागतं ते माहीत नाही, कुठं आलो तेही माहीत नाही, आणि माझ्या अवतीभोवती जे सृष्टी आहे ते पण कोणी निर्माण केलं तेही माहीत नाही. मग असं जीवनाला काही अर्थ? म्हणून जो व्यक्ती केवळ इंद्रियतृष्टीमध्ये आहे त्याची चेतना फार निम्न स्तरावर. विकसित व्यक्ती असं अज्ञानामध्ये झोपू शकत नाही. समजा उद्या तुमचा मृत्यू आहे किंवा उद्या तुम्हाला काही संकट येणार आहे, तर कोणी बुद्धिमान मनुष्य काय आज ते संकट टाळण्याचं काय करतं? अरे आत या प्रयत्न करतो, है ना. टुडे वी हॅव टू प्रिपेअर टू रेस्क्यू आवर सेल्फ. उद्या संकट येणार आहे तर आज आपण काय केलं पाहिजे? टाळलं पाहिजे. तरी आपल्याला कळलं पाहिजे की हे सगळ्या गोष्टींचं जड कोण आहे. जड त्याचं मूळ कारण कोण आहे ते शोधून काढण्याचा आपण प्रयत्न केलं पाहिजे. हे तत्वज्ञानाचं फार मोठं संशोधन वस्तू आहे की सर्व सृष्टीचं उगम कोण आहे. जगामध्ये जे जे काही घडतं त्याचं उगम कोण आहे? ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण. जसं परवा प्रभूजींनी कथा सांगताना सांगितलं की ते ब्रह्मदेव विष्णूला म्हणण्याकरता ध्यान करू लागले की तुम्ही आता लढाई करायला या, शिवजी सोबत लढाई करायची. परवा एक गोष्ट सांगितलं गुरुवारच्या दिवशी. तर मग म्हणले बाबा काय कारण आहे? लक्ष्मीदेवी त्यांना विचारलं की ते म्हणले काही डेमन लोक डिस्टर्ब करायला आहेत का, त्याच्यामुळे तुम्हाला बोलवायला आहेत का पृथ्वीवरती? नाही डेमन तर नाही, कारण डेमन जर असते तर मला माहीत असतं. भगवान विष्णूचं स्टेटमेंट काय असते की डेमन जर असले असते तर मला माहीत झालं असतं अगोदरच. कारण काय त्यांनी काय सांगितलं? कारण हे डेमनला कोण पाठवतं? हा डेमनला मीच पाठवतो. म्हणजे आपल्याला जर कळलं की प्रॉब्लेम तयार करणारा पण भगवंतच आहे आणि सोल्युशन करणारा पण भगवंत आहे, मग प्रॉब्लेमच्या मागे कशाला लागायचं? समजा जे काही समस्या आहे ते कोणी तयार केलेलं आहे? भगवंतानेच तयार केलेलं आहे. आणि त्याचं सोल्युशन कोण देणार आहे? भगवंत. मग आपल्याला जर प्रॉब्लेमचा समूळ नाश करायचा असेल, वॉन्ट टू सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स, सगळं आता हे गिट्टी आलं नाही, ते सिमेंट नाही, ते खड्डा खोदलं नाही, हे सगळे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, हे कोण तयार करायला? सर्व कारण कारण, सर्व कारणांचं कारण कोण आहे? भगवंत. हे आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे की जे काही जगामध्ये प्रॉब्लेम चालू आहे ते कोण तयार करत आहे? डायरेक्टली और इनडायरेक्टली कोणाच्या माध्यमातून होत आहे? भगवंताच्या माध्यमातून. जे जे काही घडत आहे ते भगवंताच्या मय्याध्यक्षेन प्रकृती. अध्यक्ष कोण आहे? समजा देशामध्ये काय चालू आहे त्याला रिस्पॉन्सिबल अध्यक्ष आहे ना. फायनल कंट्रोल अथॉरिटी कोणाकडे आहे? प्रेसिडेंटकडे आहे किंवा प्राईम मिनिस्टरकडे. तसं या जगात जे जे काय चालू आहे तिथं कोण कॉज झाला? जर पाऊस पडला नाही, खूपच टेम्परेचर वाढलं, खूप काही काही अनेक समस्या आहेत नाना प्रकारे, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक, आधी दैविक, नाना प्रकारे आपल्याला समस्या आहेत. मग समस्याचं मूळ कोण आहे? कोण असलं पाहिजे? भगवंतच असलं पाहिजे. अदरवाईज ही इज नॉट गॉड. गॉड म्हणजे ही सर्व कारण कारण. मग सगळ्या सोल्युशनचं पण कारण कोण आहे? मग आपण काय केलं पाहिजे? आपण भगवंताला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे प्रॉब्लेम सोल्युशन प्रॉब्लेम सोल्युशन पेक्षा भगवंतालाच जाणून घ्यायचं, मग आपल्याला सगळं प्रॉब्लेमही समजेल आणि सोल्युशन पण समजेल. वन हू नोज गॉड ही नोज एव्हरीथिंग. अंडरस्टँड? डोंट अंडरस्टँड? समजलं की नाही? लॉजिक काय? आपल्याला भगवंताला समजलं नाही आपण, म्हणून सगळं प्रॉब्लेम. एकदा भगवंत समजले आपल्याला की सगळं प्रॉब्लेम आपलं सॉल्व. म्हणून आपण प्रयत्न कसा करता केलं पाहिजे? हे काबाड कष्ट करण्याकरता नायम देहो देह भाजान लोके कष्टान कामान अर्हते विडभुजामी. नुसते धडपड करावे कशा करता करावे, जे इंद्रिय तृप्ती विडभुज डुकराला जे प्राप्त आहे ते प्राप्त करण्याकरता मरमर करावे. ठीक आहे, सकाळपासून ते दुकानमध्ये उभं राहा, हे विका ते विका कशा करता करतो, कसं बसं प्रॉफिट, कसं बसं इंद्रिय तृप्ती. तर त्याच्याकरता हा देह झिजू नका. देह कशा करता, ह्या तपो दिव्यम, आपण एकादशी केलं का तपस्या केली, थोडस जास्त तपो दिव्यम, दिव्य तपस्या कर आणि भगवंताचं चिंतन करा. आता तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म जिज्ञासा की नेमकं ब्रह्म काय आहे याच्याविषयी जिज्ञासा करा. कारण ते जर समजलं तर सगळंच आपलं प्रॉब्लेम काय झालं, सुटलं. कारण आपलं ज्याने प्रॉब्लेम किंवा ज्याने सृष्टीला निर्माण केले त्या नियंत्रणकर्त्याला आपण प्राप्त करू. म्हणून असं म्हणलंय की अजित, भगवंताचं नाव आहे अजित. पण जो भगवंताचा भक्त बनतो तो काय करतो, आपल्या भक्तीद्वारे भगवंताला जिंकून घेतो. आणि वन्स यू कॉन्कर कृष्णा यू कॉन्कर एव्हरीथिंग, है ना. यू वॉन्ट टू अचीव सो मेनी थिंग्स इन लाईफ, बट यू अचीव कृष्णा कॉन्शियसनेस, दॅट इज द हायेस्ट अचीवमेंट इन द लाईफ. यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते न अधिकम तत यस्मिन स्थिते न दुःखे न गुरोर नापी विचारले. वन्स यू ऑप्टेन कृष्णा कॉन्शियसनेस यू हॅव अचीव हायेस्ट डिग्री. जीवनामधलं काय झालं, परमोच्च डिग्री तुम्हाला, परमोच्च आनंद म्हणतो आपण, परमोच्च आनंद, परमोच्च स्थिती प्राप्त झालेली. जेणेकरून त्या स्थितीला एकदा तुम्ही गेलात की मग पुन्हा खाली पडायचं काही काम नाही. स्टे हाय फॉर एव्हर, सदैव आनंदामध्ये राहायचं. तर आजच्या श्लोकामध्ये प्रभुपाद अतिशय सुंदर, प्रभुपाद इज एम्पॉवर्ड पर्सन टू टीच कृष्णा कॉन्शियसनेस, इज ग्रेट आचार्य. नाही ना, आचार्य म्हणजे कसे असतात, म्हणून टीचेस बाय एक्झाम्पल. तर बरेच आचार्यांनी आपण आपल्या ग्रंथाद्वारे प्रचाराद्वारे प्रयत्न केले, पण प्रभुपादकडे एवढं शक्ती होती की त्यांनी वर्ल्ड वाईड प्रिचिंग केलं. एखादा आचार्य किती ग्रेट आहे कसं ओळखलं जातं, टू हाऊ मेनी एक्सटेंड ही कॅन प्रीच, किती प्रमाणामध्ये तो प्रचार करू शकतो. कारण नाना प्रकारचे लोक असतात, प्रत्येकाला एकसारखंच भाषेमध्ये कळत नाही. मग आचार्याला काय करावं लागतं, फार अतिशय सर्वांना समजेल, नाहीतर तुम्ही फारच मोठं अवघड प्रवचन दिलं कोणालाच समजलं नाही तर त्याला काय अर्थ आहे, फारच चांगलं बोलले बाबा पण काहीच कळलं नाही. मायावादी लोक असं करतात, हा फार कन्फ्यूज करून टाकतात. ब्रह्म पराब्रह्म व्योम आकाश चिदाकाश परमाकाश सदाकाश शांती 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 संपलं प्रवचन, कोणालाच काही कळलं नाही, सगळे महाराज की जे, कोणालाच काही कळत. तर असं काही काम असेल, प्रभुपादचे बुक्स कसे आहेत, कोणत्याही व्यक्तीला भगवंताचं परिपूर्ण ज्ञान देण्याचा प्रभुपाद प्रयत्न करतात. या अध्यायाच्या म्हणजे प्रभुपाद सांगतायत की हे सगळं काही ब्रह्म आहे, सगळं काही कृष्ण आहे. आपल्याला दिसत आहे का, दिसत नाही. तर ते म्हणतात असं का होत आहे, ते सर्व काही कृष्ण का आहे या जगामध्ये, भिंत आहे, टेबल आहे, लोखंड आहे, सगळं कृष्ण आहे. कृष्णापासून याची काय झालेली, निर्मिती झालेली. मग आपल्याला जसं उदाहरण प्रभुपाद दिसतात, जसं एखादा वृक्ष आहे, वृक्षाचे पानं आणि फांद्या आहेत, तर पानं आणि फांद्या हे पण वृक्षच आहे. वृक्ष उभा आहे इथे, त्याचं पान म्हणजे पण काय, वृक्षच आहे. पण नुसत्या पानाला आपण वृक्ष म्हणू शकत नाहीत पूर्ण. मग वृक्ष म्हणजे नेमका पान पण नाही आणि फांद्या पण नाही, पण सगळं म्हणून आपण म्हणतो की हे काय, वृक्ष. तर हे जे आहे इम्पर्सनल भगवंताचं जे रूप आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि पर्सनल पण कळलं पाहिजे, निराकार आणि साकार. म्हणून चैतन्य महापुढे अचिंत्य भेदाभेद तत्व शिकवलं. काय शिकवलं, अचिंत्य भेद हा भेद. एकाच वेळेस ते भगवंत आहे पण आणि त्याचबरोबर ते भगवंत नाही. आता हे भगवंत का आहे, कसं म्हणू शकतो आपण भगवंत आहे, हे माती किंवा भिंत भगवंत आहे, कारण हे भगवंताचं एक शक्ती आहे. जसं टाटा कंपनीचं जर आपण सॉल्ट आणलं, टाटा कंपनीचं सॉल्ट आणलं, तर प्रत्येक सॉल्टच्या पुढावरती काय लिहिले असते, टाटा, टाटा छापलं असते काय, टाटाचा ट्रेडमार्क आहे टाटा. तर टाटा नावाचा व्यक्ती तिकडे बसलेला आहे कुठेतरी, ज्याने ते कंपनी सुरू करायला पैसे दिलेले, पण तो काही त्या टाटा कंपनीच्या मिठामध्ये नाही आहे. मग तरी पण आपण म्हणतो हे टाटा आहे, ब्रँड कोणाचं आहे, टाटाचं उत्पादन. मग तो व्यक्ती तिथं कसा काय आला, त्या कव्हरवरती कसं काय टाटाचं नाव आलं, तो तर तिथं बसलेला आहे त्याच्या बंगल्यामध्ये, टाटा बंगलो जिथे कुठे टाटा हाऊस आहे. हां, त्यांनी ऑर्डर केलं, त्यांनी पैसे टाकलं त्या कंपनीमध्ये, म्हणून सगळं ते निर्माण झालं. मग ओरिजिनल ते कोणाचं राहणार, टाटाचंच राहणार. तशा प्रकारे अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणजे सायमल्टेनियसली वननेस अँड एकाच वेळेस भगवंत आहेत पण तरी पण भगवंत त्या ठिकाणी जसं लाकडामध्ये अग्नी आहे की नाही लाकडामध्ये अग्नी आहे की नाही लाकडामध्ये आहे पण त्यातली अग्नी प्रज्वलित करण्याची एक विधी आहे त्याला जर दुसऱ्या अग्नीच्या संपर्कात लागलं तर ते लाकूड पण अग्नी अग्नीचं स्वरूप धारण करू शकतं तसं प्रत्येक जीवात्मा जो आहे हा भगवंताचा अंश आहे आणि त्याच्यामध्ये पण भगवंताचे गुण आहेत जसं भगवंत सच्चिदानंद आहे या ठिकाणी सांगितलंय की भगवंत कसे आहेत सच्चिदानंद द लॉर्ड इज ट्रान्सेंडेंटल फॉर्म ऑफ इटर्नॅलिटी कॉग्निशन अँड ब्युटी कॉग्निशन म्हणजे संपूर्ण ज्ञान आनंद म्हणजे ब्युटी इटर्नॅलिटी म्हणजे सत सगळं भगवंताला सगळं माहिती आहे आणि अंडर क्रिएशन ऑफ द एनर्जी तो जो जीवात्मा आहे तो पार्ट अँड पार्सल असल्यामुळे त्याच्यामध्ये पण ते गुण आहेत पण कशा स्वरूपामध्ये सूक्ष्म स्वरूपा आपलं जे सच्चिदानंद स्वरूप आहे ते आपण काय झालेलं आहे विसरलेलं आहे तर हे जागृत करण्याची जी विधी आहे जीवात्म्याची कसं आपण हे जागृत करायचं आपलं जे स्वरूप जागृत करायचं ते म्हणजे भक्तियोग आहे ते काय भक्तियोग म्हणून आपण सांगतो सकाळी मंगल आरती अटेंड केलं ते आपल्याला वाटते मंगल आरती अटेंड केल्याने काय फरक होतो बिकॉज दॅट इज विधी विधी आणि निषेध समजा चार नियम नो इलिसिट सेक्स आपल्याला नियम सांगितले अवैध स्त्री पुरुष संघ काही करायचं हे आप निषेध आहे आणि मंगल आरती करायचं काय विधी आहे समजा आपण विधीचं पालन नाही केलं तर व्हॉट विल हॅपन इट इज सायन्स आहे ना टू द एक्सटेंड यू फॉलो जसं तुम्ही टायट्रेशन केमिकल कोण केमिस्ट्री कोणी अभ्यास केलं तुम्ही प्रोजेक्ट केलं सायन्स तुम्ही केलं केमिस्ट्री बारावी केमिस्ट्रीचं कोणी केलं तुम्ही केले केमिस्ट्री अभ्यास सर नाही केमिस्ट्री सातव्या आठवीला केलं कधी कधी ते आपण टायट्रेशन करतो ते पिपेट घ्या ब्युरेट घ्या असं काहीतरी टाकत राहायचं की नाही एका सर्टन लेवलला मग ते जर परफेक्ट जर विद्यार्थ्यांनी सगळं बरोबर केलं तर सगळं त्याचं मॅच होतं आणि मग त्याचं डिस्कर्स पण बरोबर नाही बऱ्याच वेळा काही काही विद्यार्थी ते काहीतरी घसरभसर करून काहीतरी आणते मग सगळंच चुकते ते मग मास्टर म्हणते अरे सगळं चुकलं तुम्ही आता मी सांगतो ते घ्या आणि तसं लिहून काढा तुमचं सगळं चुकलं बऱ्याच वेळा सरच आम्हाला सांगायचं तुम्ही हे जागडे लिहा बस असं बरोबर आहे कारण सरला खूप ट्रेनिंग झालेलं असते ते आपण ऍक्च्युली करतो ते वेगळंच असते रिडिंग तिकडचं रिडिंग घेतलं तर आन्सर चुकतो कारण काय आपण काय नाही केलं आपण विधी पालन नाही केलं समबडी फॉलो दॅट प्रोसेस परफेक्टली ही विल अचीव परफेक्ट रिझल्ट आलं शकत केमिकल टायट्रेशन किंवा काही प्रयोग करताना कोणी परफेक्ट जर फॉलो केलं असं असं मिक्स करा हे असं इस्टर तयार होईल फ्रॅग्रन्स तयार होईल तर बरोबर केमिकल तयार होते प्रभुपाद पण केमिस्ट्री बायोकेमिस्ट्री आपला फार्मासिस्ट होते तर केमिस्ट्री शिकले होते तर ते म्हणायचे जसं केमिस्ट्री सायन्स आहे असं 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 मिक्स करून बरोबर तयार होतं तेवढं परफेक्ट पाहिजे जर काही आपण चूक केलं तर काय होईल मग आपण कुठेतरी विधीमध्ये गडबड करतो आणि देन आम्ही कर की अरे मी हरे कृष्णमध्ये आलो काही फरकच पडला गेलाय तर प्रॉब्लेम विधीमध्ये नाही आहे प्रॉब्लेम काय फॉलोइंग मध्ये जसं आपल्याला सांगितलंय की वेट अप इन द मॉर्निंग अँड चॅन्ट युअर राउंड हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 कसं आहे इट लुक्स सो सिम्पल सकाळी लवकर उठायचं आणि जप करायचं सोपं गोष्ट आहे किती लोक करू शकतो आपण फार आवड जाते ना जे ज्याला सकाळी उठणं फार आवड जाते प्रभूजी दररोज आम्ही चर्चा करतो आमचं दररोज वार्षिक डेली चिंतन चालू असते सकाळी कसं उठायचं पण ते होतच नाही एक एक दिवस आम्हाला दिवस आपला निघून जातो कारण काय आपलं कॉन्शियसनेस मग प्रगत होऊ शकत तर त्याकरता आपण अतिशय काळजी केलं पाहिजे जसं या ठिकाणी म्हणलंय की हे संपूर्ण शरीर आणि याचे हात आणि पाय आणि हात आणि पाय म्हणजे शरीरच आहे पण त्याचबरोबर ते शरीर नाहीत पण शरीरापासून भिन्न आहे अशा प्रकारे भगवंताला जाणं अचिंत्य भगवंताला जाणं कसं आहे अचिंत्य भेदाभेद सायमल्टेनियसली वननेस अँड डिफरन्स म्हणून श्रील नारद मुनी सांगतात या ठिकाणी एक्सपांड आयडिया सो दॅट द एंट्रॅप कंडिशन सोल मे टेक लेसन फ्रॉम हिम टू अंडरस्टँड द सुप्रीम लॉर्ड ॲज द प्राइम्युअल तर नारद मुनी सारखे जिथे आचार्य आहेत तर ते आपल्याला धडे देऊ शकतात की भगवंताला कसं जाणायचं कारण काय नारद मुनी कोण आहेत, नारद मुनी तत्वदर्शी गुरु आहेत. कसे गुरु आहेत, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन तिथे ज्ञान ज्ञानी ना तत्वदर्शी ना निर्माण होय सीन द ट्रुथ. कसे आलं तुमच्या, जसं भगवंताला नारद मुनी भगवंतासोबत गप्पा गोष्टी करत बसलेले असतात आपण नेहमी ऐकतो, कधी कधी आपण विश्वासच ठेवत नाही. मग वेन यू डोंट हॅव फेथ देन यू लूज चान्स टू ॲडव्हान्स. जसं एखादा कोण मोठं तज्ज्ञ डॉक्टर आहे आणि काही काही वेगवेगळ्या प्रकारचं त्याला औषधाचं माहिती आहे पण तुम्हाला त्याच्यावर विश्वासच नाही, मग तुम्हाला ते नॉलेज प्राप्त होईल का. तसं नारद मुनी भगवंतासोबत चर्चा करतात, भगवंताच्या जवळ राहतात, हा जर फेथ असेल तर आपल्याला पूर्ण नॉलेज नारद मुनीच्या मार्फत होऊ शकतं. म्हणून नारद मुनी ते दोघांना उपदेश केला, एक ब्राह्मण होतं वेदवादरता कर्मकांड करणारा, ऍक्च्युली ब्राह्मण म्हणजे ज्याला भगवंताचं ज्ञान आहे तो, पण कधी कधी काय होतं लोक फार जन्मानेच ब्राह्मण म्हणतात, मी जन्माने ब्राह्मण आहे आणि नॉलेज तर काही नसतं. आणि मग बऱ्याच वेळा रिच्युअल कर्मकांड आमच्या वडिलांनी केलं म्हणून करायचं, सगळ्यांनी करायचं म्हणून करायचं. एकदा 7-8 ब्राह्मण लोक होते तर ते मटकं घेऊन आंघोळीला जायचे आपलं आपलं लोटा, तर त्यातला एक म्हातारा ब्राह्मण होता, ते जरा सिनियर माणूस होते त्यातला सिनियर. बाकीचे ब्राह्मण काय करायचे सारखं बघायचे, हा काय करतो तसंच करायचं. त्याने ओम फट म्हणलं की फट म्हणायचं हे टाका, कारण त्यांना काय येतच नव्हतं, त्याचं बघूनच करायचे सगळे. तर तो फारच वैतागला, हे म्हणल्यासारखं माझ्या मागे मी काय केलं तेच करतात, ह्यांना काही नॉलेज नाही. मग त्यांनी काय केलं, आंघोळीला जायच्या वेळेस ते लोटा आपला नदीच्या किनारी ठेवलं. काय केलं, लोटा नदीच्या किनारी ठेवलं. मग त्याने विचार केला की आता माझं लोटा कसं कळवा, सगळ्यांचं लोटा सारखंच आहे. म्हणजे चिखलाचा गोळा घेतलं त्याच्यावरती असं गोल करून ठेवलं लोट्यावरती झाकण म्हणून गोल करून, हे माझं लोट आहे. गेला आंघोळ करून आला बाहेर, आणि बाहेर आला पाहिला तर काय सगळ्या लोटावरती चिखलाचे गोळे ठेवलेले. अरे असं कसं झालं, कारण बाकीच्या लोकांनी पाहिले अरे यांनी काय केलं, त्यांनी चिखलाचा गोळा ठेवला, त्यांनी पण चिखलाचा गोळा करून ठेवले. त्याचं कारण काय होतं की त्याला वाटलं होतं की हे गोळा ठेवलं म्हणजे माझं मला तांब्या सापडा नेमकं सगळ्यांनी गोळा करून पुन्हा कन्फ्यूज झाला. तर अशा प्रकारे जे कोणी तथागती जे बाह्य रूपाने सुद्धा पंडित समज, तसं एक ब्राह्मण होतं. नारद मुनी भेटले म्हणले काय कसं काय चाललंय कुठे चाललंय, तर म्हणे मी वैकुंठात चाललो. मग ब्राह्मण विचारलं मला भगवंताला भेटणार का, हो म्हणे भेटणार. मग विचारा मी कधी येणार भगवंता आम्हाला परत, नारद मुनी विचारतो. पुढे गेलं तर एक चांभार भेटला, प्रणाम केलं नारद मुनी, चांभार आपलं आपलं म्हणजे सिम्पल वर्क आहे ना. चांभारचं उदाहरण का दिले की एक्सटर्नली युअर डुईंग मंडेन ॲक्टिव्हिटी आहे ना, बूट शिवणं म्हणजे फारसं काही फार बुद्धीचं काम नाही. ब्राह्मण म्हणजे फार सूक्ष्मकार आहे, भगवंताला हे विधी नैवेद्य अर्पण करा, मुद्रा करा, भगवंताला आवाहन करा, दिसत नाही कोणाला ते भगवंताला बोलावं, म्हणजे फार अतिशय जटिल काम आहे. आणि सांभाराचं काम सोपं आहे आपलं, थोडं बुटेश्वरी बुटेश्वरीत बसला होता. नारद मुनीला प्रणाम केला, कुठं चालले, वैकुंठात चाललो, काय बात आणि भगवंताला भेटायला चाललो. ठीक आहे भगवंताला प्रार्थना करा, दंडोत करा आणि मला विचारा की कधी मी भगवंता मला परत येणार आहे. मग नारद मुनी मी भगवंताला प्रश्न केलं गेल्यावरती वैकुंठामध्ये की असं असं दोन भक्तांनी तुम्हाला प्रश्न विचारलेले, तर भगवंत म्हणाले ते जो सांभार आहे तो आता पुढच्या जन्मामध्ये हे जन्म संपला की भगवंतामाला परत येणार. आणि ब्राह्मणाचं काय अजून बरंच जरी लागणार नाही त्याचं काही सांगू शकत नाही, मला पण माहीत नाही किती जन्म लागतील ते. नारद मुनींनी बातमी सांगितलं दोघांना आल्यानंतर, तर ब्राह्मण लगेच नाराज झाला. तर म्हणला नाराज म्हणजे तुम्ही गेलाच नाही म्हणा भगवंताकडे, तुम्ही गेलाच नाही, तुम्ही इथूनच गप्पा मारायला लागलात. बस मी एवढा तज्ञ आहे सर्व भगवंताचं विधी करणार आणि मला भगवंताकडे जायला चान्स नाही म्हणजे तुमचं बरोबर नाही निर्णय. आणि तो जो सांभार आहे त्याने लगेच स्वीकारतो. तर ते ब्राह्मणाला डाऊट झाला, तुम्ही भेटला नाही तर तुम्ही भगवंताला भेटल्याचं काय पुरावा आहे, तुम्ही भगवंताला भेटला तर भगवंत काय करत होते, काय करत होते. तर ते म्हणाले की सुईचं जे छिद्र असते, सुईचं छिद्र यू आर निडलिंग अन एलिफंट टू द आय ऑफ द निडलिंग, त्याच्यातून हत्ती काढू लागले बघून, हत्ती काढू लागले. तर ब्राह्मणाला विश्वासच बसला नाही, इम्पॉसिबल. तुम्ही काय म्हणलं, इम्पॉसिबल, अशक्य आहे, असं कसं शक्य आहे, सुईच्या छिद्रातून कधी हत्ती घालू शकतात का, हत्ती कितीही मोठा सुईचं छिद्र किती छोटं शक्य आहे. पण जे सामार आहे त्याला ॲब्सोल्युट फेथ होता, येस येस पॉसिबल. नारद मुनीला पण प्रश्न पडला, तुला कसं काय विश्वास बसला एवढा सांभाळा, म्हणलं कसं काय विश्वास बसला, भगवंत सुईच्या छिद्रातून हत्ती घालू लागले. तर तो म्हणला यात काय विशेष आहे, म्हणलं हे मी जे वडा झाडाखाली बसलो त्याला एवढे एवढे बारीक बारीक फळं लागलेत आणि प्रत्येक फळामध्ये पूर्ण वडाचं झाड भगवंतानी भरलेले, एवढ्या वडाच्या त्या बी मध्ये पूर्ण झाड भरू शकतात, तर ते भगवंताला काही अशक्य नाही, अचिंत्य शक्य. तुम्हाला जर फेथ असेल तर फेथ फार महत्व, फेथ आणि आचार्यांचं गायडन्स, याद्वारे जर आपण प्रोसेस फॉलो केलं विल अचीव परफेक्टली. अदरवाईज देर आर लॉट ऑफ चिटर्स, फसवणूक खूप होऊ शकते. आणि सर्वात जास्त फसवणूक आपण स्वतःची करतो, लोकांची काही नाही. समजा कोणी घंटी वाजून दाखवत असेल, मी नैवेद्य दाखवायला भगवंताला, त्याचं लक्षच नाही, त्याचं लक्ष तू किती पैसे द्यायला आपल्याला. बरेच आपण मंदिरात राहतो, ते पुजाऱ्याचं लक्षच नसतं भगवंताकडे, सारखं तू आपलं आपलं हां हे करा ते इकडे 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 ते कोण गिराईक चांगलं भेटतं तिकडे लक्ष नाही. मग कोणाचा पण विश्वास नष्ट होणार ना, त्याला म्हणणार अरे मी तर सामान्य व्यक्ती आहे, कधी देवाकडे जात नाही, पण मी तरी सरळ राहतो, हा पुजारी आहे मंदिरमध्ये आहे, हा भ्रष्टाचार करतो, लोक लगेच दुःखी होतात आणि ते भगवंतापासून दूर निघून जातो. तर या मार्गामध्ये पण चिटिंग आहे, पण चिटिंग कोणाची करत आहे आपण, स्वतःचीच करत. तर त्यामुळे हे आपण सायन्स म्हणून अभ्यास केलं पाहिजे. आणि प्रभुपाद सांगतात की मायेमध्ये हा बद्ध जीवात्मा फसलेला आहे. द कॅप्टिवेटेड कंडिशन सोल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ माया आर देअर फॉर एंट्रॅप्ड इन द नेटवर्क ऑफ मटेरियल नेचर. दे ॲक्सेप्ट धिस ॲज ऑल इन ऑल. दे हॅव नो इन्फॉर्मेशन ऑफ द लॉर्ड हू इज द प्रायमरी कॉस्ट. लोक कशामुळे भ्रष्टाचार करतात, कशामुळे इंद्रतुतीला बळी पडतात, कारण त्यांना वाटते की सगळं खरं आहे, पण कोणी पाहिले हे सगळं मी करायलो, आमचे आई वडील शिकवले म्हणून देवदेव करा, आरती करा, हे करा, करायलो मी फक्त नैवेद्य दाखवा करायलो, कोणाला विश्वास आहे देव आहे म्हणून, की नाही हा मजा कोण करायला, ज्याच्याकडे गाडी आहे बंगला आहे ते खरं मजेत आहे, अशी जशी भूमिका आहे तो भक्त नाहीच आहे. ॲटलिस्ट यू कम टू द भ्रमण प्लॅटफॉर्म, किंवा बॉडीली प्लेजरनी मी सुखी होणार नाही, तिथून ते ब्रह्मजिज्ञासा, आता तो ब्रह्मजिज्ञासा ब्रह्मभूत, तिथून ब्रह्मभूत स्टेज सुरू झाला, की ज्याला कळलेलं आहे की हे बॉडी टेम्पररी आहे, याच्यावर मेडिटेट करा, की हे बॉडीली जे प्लेजर आहे हे क्षणिक आहे. हां असं नाही की भक्त झाला म्हणजे त्याला इंद्रिय तृप्तीची इच्छा नष्टच झालेली आहे, पण त्याला बुद्धीनी पटलेलं आहे किंवा इंद्रिय तृप्ती मला कम्प्लीट सॅटिस्फाय, त्याला पण कधी भूक लागते खा वाटते, पण त्याला कळतंय की हे परमनंट नाही आहे, इट इज टेम्पररी. मग माझं कर्तव्य काय की आता हा माझ्याकडे प्राण आहे, तर त्याद्वारे मी भगवंताला प्रसन्न केलं पाहिजे, माझ्या शक्तीने कोणाला प्रसन्न केलं पाहिजे, भगवंताला प्रसन्न केलं पाहिजे, आणि ते करणं फार सोपं आहे कम्पॅरेटिव्ह टू मटेरियल अचीवमेंट. भौतिक जगामध्ये समजा दुकानदारीमध्ये यश मिळते, सकाळी 9 ते रात्री 9 दिवसभर काबाड कष्ट आहे, पुन्हा स्ट्रेस पण, काय प्रॉफिट होईल काही सांगता येत नाही, गव्हर्नमेंट घेईल टॅक्सेस घेईल सगळं लॉस आहे. मग एवढं कष्ट आपण थोडंफार भौतिक अचीवमेंट करता जे की नष्ट होणार आहे, शरीराच्या नष्ट दिवस थोडं नष्ट होणार आहे, एवढं आपण मरमर करायचो. मग भगवंताकरता थोडा वेळ दिला पाहिजे, एव्हरी डे इन द मॉर्निंग इफ यू गिव्ह युअर टाईम, मॉर्निंग 5 to 9 कृष्णा कॉन्शियस, ऑर इव्हनिंग फ्रॉम 7 to 9 कृष्णा कॉन्शियस. ऍक्च्युली आपण असं सकाळ मनुष्य जन्म भारतीय जीवन जे आहे असं होतं पहिले, की सगळे लोक दिवस सकाळ उठलं की भजन कीर्तन करायचे, संध्याकाळी पुन्हा भजन कीर्तन करायचं, मग डे टाईममध्ये जे होईल ते होईल. आणि असं नाही की ते गरीब लोक होते, इंडिया वॉज रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, हे की नाही, आपण हिस्ट्री वाचतात रुग्णा हिस्ट्री शिकवायला मी, सर्वात श्रीमंत देश होत, एव्हरीवेअर गोल्ड, सगळं गोल्डमध्ये होतं, ऑपुलन्स हे की नाही, एव्हरीवेअर ड्रामा आर्ट सगळं फ्लरिशिंग होतं, लोकांना काही प्रॉब्लेम नव्हते, गरीबी नावाचं वस्तूच नव्हतं, उपासमार तर प्रश्नच नव्हता, पीपल आर सो चॅरिटेबल, कोर्ट न्यायालयाचं गरजच नव्हतं, पीपल आर सो ऑनेस्ट, हे प्रॉब्लेमच नव्हतं, बिकॉज देवर नियर कृष्ण, गॉड कॉन्शियसनेस आला की सगळेच प्रॉब्लेम्स, नाहीतर एक छोटं गोष्ट ते प्लॉट घ्यायला नोटरी करा, ते कागद घ्या नोटरी करा, आणि एवढं करून भानगड झाली ते फुटलं सगळं, ठीक आहे उद्धवरू घालत गेले, म्हणजे एवढं पूर्वी म्हणलं असं नाही बाबा मी घेतलं, एक शब्दाचा प्रश्न होतो नाही, त्याला नोटरी करा हे करा ते करा, एवढं उपद्व्याप करून दिवसभर त्याला झिजवा नोटरीसाठी, एक दिवस रजिस्टर शेवटी काय भांडणं व्हायची झाली शेवटी, ठीक आहे कट्टर भांडणं झाली तू इकडे निघे, मग याच्यामध्ये काय झालं आपलं वेळच वाया गेलं, काय गेलं वेळच वाया गेलं, याच्याऐवजी जर भगवंताच्या जवळ जर संस्कृत समाज राहिला असता काय झालं असतं, बिकॉज दे आर विथ कृष्णा एव्हरीथिंग इज ऑल डिवाईन क्वालिटी झाली असते लोकांना, असं म्हणतात की ते कोण राजा हरिश्चंद्रनी स्वप्नामध्ये दान दिलं, हिस्ट्री आपण ऐकलं असेल स्टोरी, स्वप्नात दान दिलं तरी पण ते पूर्ण करण्याकरता त्याने आपलं जीवन देऊन टाकलं, की मी बोललो आता हेच ऋषी आलतो स्वप्नामध्ये त्याला मी दिलं होतं घेऊन टाक बाबा, आता तर ते रजिस्ट्री कोर्ट सगळं देऊन पण आपण नाही म्हणू शकत, पण वकील साहेब बनलेले आहेत त्याला घे लढत बस आम्ही आहेत तुझ्या मागे, वर्षानुवर्ष केस चालू दे संपणार नाही, हे कशामुळे झालेले? गॉडलेसनेस, वी आर अवे फ्रॉम कृष्ण. तर सगळा प्रॉब्लेम आपल्या जीवनाचा आहे की आपण भगवंतापासून दूर आहे. आणि मार्ग आपला अतिशय सोपा, कीर्तनीय सदा हरी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि ॲज मच ॲज पॉसिबल टेक असोसिएशन ऑफ डिव्होटी, नाम जप करा आणि असोसिएशन. नाही तर कसं होईल, एकटा करायला गेलं तर आपण कधीतरी काहीतरी गडबड करून बसू, अँड देन वी नॉट एबल टू रिकवर. स्वतःम प्रसंगान भक्तांच्या संगतीमध्ये जेव्हा आपण हे सायन्स शिकतो, देन वी रिअलाइज की आपल्याला एकच समस्या आहे. तेव्हा जेव्हा भगवान कृष्णाला आपण पाहू, तेव्हा आपल्या सगळ्या सृष्टी जी आहे सगळं काही डेमीगॉड लोक करतील, सगळं जग कळेल आणि आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. कोणाचा काही प्रश्न आहे? एक एक पॅरेग्राफ वाचतो, सुंदर आहे. अकॉर्डिंग टू वेदिक वर्जन द लॉर्ड इज नॅचरली फुल्ली पॉवरफुल, दट इज सुप्रीम एनर्जीज आर ऑलवेज परफेक्ट अँड आयडेंटिकल विथ हिम. भगवंत सर्व शक्तिमान आहेत, त्यांच्या शक्ती पण त्यांच्या बरोबरीचे आहेत. बोथ स्पिरिच्युअल अँड मटेरियल स्काईज अँड देअर पराप्रणालिया आर एमिनेशन्स ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल एनर्जी ऑफ द लॉर्ड. भगवंताची अंतरंग शक्ती आहे, ते आध्यात्मिक जग तयार करते. भगवंताची बहिरंग शक्ती आहे, या ठिकाणी दाखवत आहे सुंदर चित्र. बहिरंग शक्ती आहे मागे तुमची, त्याने भौतिक ब्रह्मांड तयार केले. एक्सटर्नल एनर्जी इज कम्पेअर इन्फेरियर, इंटरनल एनर्जी सुपेरियर. तर ह्या आध्यात्मिक जगातून हा आत्मा आलेला आहे. सुपेरियर एनर्जी इज लिव्हिंग फोर्स, सो शी इज कम्प्लिटली आयडेंटिकल. बट एक्स्टर्नल एनर्जी बिंग इनर्ट इज पार्शली आयडेंटिकल. सो बोथ एनर्जीज आर नायदर इक्वल नॉर ग्रेटर दॅन द लॉर्ड. तरी पण भगवंतापेक्षा ते छोटे आहेत. हु इज द जनरेटर ऑफ ऑल एनर्जी. भगवंत काय, सर्व एनर्जीचे शक्ती स्त्रोत आहे. सच एनर्जीज आर ऑलवेज अंडर हिज कंट्रोल, एक्झॅक्ट लाईक इलेक्ट्रिक एनर्जी, हाउ एव्हर पॉवरफुल इट मे बी. विद्युत शक्ती किती शक्तिशाली आहे? मोठे मोठे कारखाने जनित्र चालवत आहे ना, मोठे मोठे इंडस्ट्री चालवते, पण शेवटी कोणाच्या हातामध्ये? इंजिनियर बसला आहे तिथं, चीफ कोण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल ना, त्याने जर समजा बटन ऑफ केलं तर समजू. एवढी मोठी इलेक्ट्रिक एनर्जी आहे, पण ती कोणाच्या अंडर आहे? मनुष्याच्या आहे, कोणतरी मनुष्य बसलेलं आहे. तर त्याचप्रमाणे तसं कॉमन मॅन बिल्डर होऊन जाईल, कसं काय एक सामान्य व्यक्ती आहे, पण नाही, तो चीफ इंजिनियर आहे, त्याने ऑर्डर केली सगळं बंद होणार आहे की नाही. तसं तसं भगवंत दिसायला एक छोटा व्यक्ती दिसत आहे तुम्हाला, तुमच्या दृष्टीला वाटतं छोटा बाळकृष्ण आहे, पण नाही, त्याने जर म्हटलं की नाही आता ह्या भक्ताच्या जीवनाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, काही तुमचं प्रॉब्लेम असतो ते एका क्षणामध्ये सोडू शकत नाही सगळं. अदरवाईज ही इज नॉट गॉड. मग आपण वेळ कशाला दिलं पाहिजे? प्रॉब्लेम सोडवायला दिलं पाहिजे का भगवंताचं भक्ती भगवंताला प्रसन्न करायला दिलं पाहिजे? आपला मूळ प्रॉब्लेम हेच आहे की आपण भगवंताला विसरलो. भगवंत तर भक्तवत्सल आहे. आपण जर भक्ती केलं जेन्युइन, भक्ती कसं पाहिजे, अहेतुकी अप्रतिहता, आणि त्यामुळे भगवंत आपल्याला जवळ येऊ देते. कारण त्याला माहिती आहे याला बरेच इच्छा आहे, दूर 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 राहू द्या म्हणतो, असे नको मला, जेव्हा जवळ दे. जेव्हा भगवंताला आपण नाही न धनम न जनम न सुंदरी आम्हाला काही नको, कविता आम्हा जगदीश काम आहे, मम जन्मणी जन्मणीश्वरे होतात भक्ती आहे. प्रल्हादला काही प्रॉब्लेम नव्हतो, इज कृष्णा कॉन्शियस नाही ना, इफल्जंट ऑलवेज कृष्णा कॉन्शियस, त्याला काही प्रॉब्लेम. सगळे प्रॉब्लेम भगवंतांनी सॉल्व्ह केले. उद्या नरसिंह चतुर्दशी आहे, आपण सगळे प्रल्हाद महाराजांना प्रार्थना करू की तसं त्यांच्या शुद्ध भक्तीमुळे भगवान नरसिंहदेव प्रकट झाले, तसं आम्ही पण आमच्या परीने काहीतरी नरसिंह चतुर्दशी साजरी करू. कॉन्शियसनेस आहे, इट इज नॉट एक्स्टर्नल. मी मोठं हार लावलं, फुल आणलं, डेकोरेशन केलं, दॅट्स ऑल राईट, दॅट इज नॉट द रिअल. रिअल थिंग इज फ्रॉम द हार्ट. मी माझ्या हार्टमधून नरसिंहाला सरेंडर झालं. जसं प्रल्हादच्या जीवनामध्ये नरसिंह प्रकट झाले, तसं माझ्या पण जीवनामध्ये नरसिंहदेव प्रकट होतील. आणि नरसिंह इतो नरसिंहा ततो नरसिंहा, नरसिंह सगळीकडे, सगळे प्रॉब्लेम ते इमिजिएटली सॉल्व्ह करणार, काही घाबरू नका. नरसिंहदेव इज ऑल पॉवरफुल. नरसिंहदेव भगवान की गौर प्रेमानंदे हरी हरी. आणि आज जयानंद प्रभूंचा तिरुभाव आहे. जयानंद प्रभूंनी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा रथयात्रा सुरू केलं, तर म्हणजे इट वॉज इम्पॉसिबल टास्क. अमेरिकेमध्ये असे कार्य करणं म्हणजे अशक्यप्राय होतं. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर होते, पण त्यांचा एवढा स्वभाव आनंदी आणि एवढा उत्साही असायची की सारखं धावपळ 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 करायचं, दिवस रात्र मेहनत करायची. मेकॅनिकल इंजिनियर त्यांनी जॉब कधी केले नाही. प्रभूजी पण मेकॅनिकल इंजिनियर आहे, जॉब नाही. सारखं प्रभुपादच्या सेवेमध्ये असायचं आणि जेव्हा मंदिरला गरज असायची पैशाची तर ते टॅक्सी ड्रायव्हिंग करायचे, टॅक्सी ड्रायव्हिंग करून पैसे गोळा करायचे आणि सगळं जीवन मंदिर करत ब्रह्मचर्य जयानंद फारच सेवा करायचे. आणि एवढे फेमस होते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये की सगळे पोलीस लोक पण त्यांना जयानंद एव्हरीबडी सगळ्यांना आनंद सगळ्यांना आवडायचे, पोलीसवाल्यांना ते किराणावाल्यांना कोणालाही आणि कोणालाच ते असं हे द्वेष करायचं एवढं प्रेम होतं. कोणी दारुडा जरी आला तरी त्याला म्हणायचं चला चला तुम्ही सेवेला या बरं चला चला हे आपल्याला उचलायचं सामान उचलायचं त्याला कामाला लावायचं असं. आणि एवढे आनंदी असायची की येणारा प्रत्येक व्यक्ती प्रफुल्लित व्हायचं. सॅन फ्रान्सिस्को मंदिरमध्ये कोणी आलं आणि स्वतः कधी मंदिरचं अध्यक्षस्थान किंवा प्रवचनकार असं सेवा नाही घ्यायची. सेवा काय करायची, झाडू मारायचं आणि ते कचरा टाकत राहील तेच राहायचं त्यांचं, कचरा गोळा करा कचरा फेका. पण एवढा प्रचार त्यांचं कृष्णा कॉन्शियसने एवढं प्रभाव हे होतं प्रगत होतं की त्यांच्या संपर्कात आलेला व्यक्ती एवढा आनंदी व्हायचा की लोक विचार करायचे की ह्या मंदिरमधला झाडू मारणारा व्यक्ती जर एवढा प्रगत असेल तर बाकीचे लोक किती प्रगत असतील. लोक लगेच जॉईन व्हायचे, खरंच इथे काहीतरी आहे सायन्स आहे, लोक एवढे आनंदात व्हायचे. तर त्यांनी एवढं आनंदाने सेवा केलं आणि शेवटी त्यांना दुर्दैवाने ब्लड कॅन्सर झाला हा यंग एजमध्ये, काही जास्त वय नव्हतं. तर त्याकरता त्यांना गव्हर्नमेंटतर्फे पैसा मिळाला. मी त्यांना जेव्हा कळलं की डॉक्टर म्हणले की आता हे काय आमच्याकडे मेडिसिन नाही, सगळं ट्रायल बेसिसवरती आहे, हे काही काम करणार नाही, अँटी कॅन्सर थेरपी आहे, खूप खर्च आहे त्याला. त्यांनी काय केलं, जे काही पैसे आले गव्हर्नमेंटचे ते पण प्रभुपादला पुस्तक छापायला देऊन टाकले. आपलं जे भक्तिरसामृत सिंधू आहे इंग्लिशमधलं प्रभुपादला देतात की श्रीमान जयानंद ब्रह्मचारी ह्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. तर त्यांना माहिती होतं की मी जर शरीर आहे ते सोडून जाणार पण हे जे पुस्तक जर छापलं तर हे काय होईल, हे इटर्नल भगवंताचं सेवा माझ्याकडून, एवढं त्यांचं डेडिकेशन. आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी आपलं देह त्याग केलं प्रभुपादने सांगितलं की निश्चित त्यांनी भगवद्धामाला प्राप्त केलं. श्रीमान जयानंद प्रभू की हिदाई गौर प्रेमानंदे हरी हरी हो. कोणाचा काही प्रश्न आहे? 9:23.